समास चार, ब्रह्मनिरूपण। चारही युगांची वर्षे इथं सुरुवातीला सांगितली आहेत। ते ऐकलं म्हणजे आपल्याला आपल्या जीवनाचं क्षणभंगुरत्व पटतं। ब्रह्मा, विष्णू, महेश आदी देवांनाही जावं यावं लागतं। म्हणूनच ज्याला आत्मज्ञान झाले तोच सर्वश्रेष्ठ होय। ऐकूया तर, श्रीराम कृतायुग 1728,000, त्रेतायुग 1296,000, द्वापार 864,000, आता कलयुग ऐका। कलयुग 432,000, चतुर्युगे 43,20,000, ऐसी चतुर्युगे 1,000, तो ब्रह्मयाचा एक दिवस। ऐसे ब्रह्मे 1,000 देखा, तेव्हा विष्णूची एक घटिका। विष्णू 1,000 होता ऐका, पळ एक ईश्वराचे। ईश्वर जाये 1,000 वेळ, ते शक्तीचे अर्धे पळ। ऐसी संख्या बोलिली सकळ शास्त्रांतरी। ऐशा अनंत शक्ती होती, अनंत रचना होती जाती। तरी अखंड खंडे नास्थिती परब्रह्माची। ऐसे रचले सचराचर, येथे एकाहून एक थोर। पहाता येथीचा विचार अंतन लगे। एक म्हणती विष्णु थोर, एक म्हणती रुद्र थोर। एक म्हणती शक्ती थोर सकळामध्ये। ऐसे आपुलाले परी बोलती, परंतु अवघेची नासेल कल्पांती। यदृष्टं तन्नष्टं हे श्रुती बोलतसे। जो जन्मासी येऊन गेला, तो मी थोर म्हणताच मेला। परीयाचा विचार पाहिला, पाहिजे श्रेष्ठी। जयासी झाले आत्मज्ञान, ते चिथोर महाजन। वेदशास्त्रे पुराण साधु संत बोलिले। एव सकळा मधे थोर, तो एकची परमेश्वर। तया मधे हरिहर होती जाती। ब्रह्म प्रलया वेगळे, ब्रह्म नाव रूपा निराळे। ब्रह्म कोणी एका काळे, जैसे तैसे। करिती ब्रह्म निरूपण, जाणती ब्रह्म संपूर्ण। तेची जाणावे ब्राह्मण ब्रह्मविद। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे ब्रह्मनिरूपण नाम समास चौथा। श्रीराम।